पूजनीय स्वामी मकरंदनाथ, पूजनीय स्वामी माधवानंद, आदरणीय जयंतराव देसाई, मिलिंदा लिमये आणि सद्भक्त हो, परमपूज्य स्वामी माधवनाथ यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा आज प्रारंभ होतो आहे। स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ यांना मी विनम्र वंदन करतो। या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून, याच नव्हे अशा कार्यक्रमांमध्ये मला सहभागी करून संत सेवेची संधी स्वामी मकरंदनाथ नेहमी देत असतात, हे माझं भाग्य आहे। स्वामी मकरंदनाथ, स्वामी माधवानंद, जयंतराव अशांच्या समोर स्वामी माधवनाथांबद्दल थोडस बोलण्याचं धाडस मी करणार आहे। ते सांभाळून घेतील याची मला खात्री आहे, आपण सांभाळून घ्यावं अशी मी विनंती करतो। माझं भाग्य असं की स्वामी स्वरूपानंदांचं दर्शन मला लाभलं होतं। स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ आणि स्वामी अमलानंद यांचंही दर्शन मला झालं होतं, आणि त्यांचे उत्तराधिकारी स्वामी मकरंदनाथ आणि स्वामी माधवानंद यांचंही दर्शन मला झालं, आणि अमलानंदांचे पुढे उत्तराधिकारी स्वामी प्रज्ञानंद प्राध्यापक म कुलकर्णी हे माझे कॉलेजपासूनचे परिचित अशा स्वरूपाचे, म्हणजे एका अर्थी या संपूर्ण परंपरेचं दर्शन होण्याचं भाग्य मला लाभलं, हा माझ्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा योग आहे। स्वामी माधवनाथांचं दर्शन मला फार थोड्या वेळा झालं, 2-3 तास झालं। माझे मेहुणे डॉक्टर विजय आठले आणि माझी बहीण विभावरी हे त्यांचे शिष्य, आणि त्यांच्याकडून मला स्वामी माधवनाथांच्या बद्दल अनेक गोष्टी, अनेक अनुभव कळत असत। मी जेव्हा स्वामी माधवनाथांना पाहिलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर जे आहे, खरं सांगायचं तर ही मूर्ती बघितल्यानंतर काय आहे हे सांगण्याची गरज नाही, इतकी उत्तम मूर्ती अभिजितने केलेली आहे। हा कैवल्याचा पुतळा आहे, त्यांची अत्यंत शुद्ध सात्विक अशी प्रसन्न मुद्रा, अपार करुणेनं भरलेले त्यांचे डोळे, आणि इथं आपल्याला स्वर आत्ता नाही परंतु या मूर्तीतून आपल्याला स्वर निश्चित कानात घुमतो आहे, तो अतिशय आत्मीयतेनं भरलेला, ओतप्रोत भरलेला रसाळ असा स्वर, ही त्यांचं वैशिष्ट्य अगदी प्रथम दर्शनी नजरेत भरायची। जयंतराव म्हणाले की ते इतके मृदू आणि इतके गोड वागायचे की आपल्याला मृदू व्हावं लागायचं, पण अशा मृदू माणसांच्या बाबतीत सुद्धा कठोर होणारी माणसं आपल्या समाजात असतात, ही आपली परंपरा आहे। स्वामी माधवनाथांच्या बद्दल एकदा स्वामी स्वरूपानंदांच्याकडे एक जण गेले आणि म्हणाले, बाळासाहेब हल्ली प्रवचन वगैरे करतात आणि बाळासाहेब संत झाले आहेत आता। स्वामी स्वरूपानंद पटकन म्हणाले, बाळासाहेब मुळातच संत आहेत। सद्गुरूंनी ज्यांना एवढी प्रसन्नतेची पावती दिली त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार। स्वामी माधवनाथांचं 2 शब्दात फक्त वर्णन करायचं झालं तर निरपेक्ष प्रेम एवढंच करता येईल। ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती, त्यांना कुठलीच गोष्ट आपल्याकडून नको होती पण द्यायचं मात्र उदंड होतं आणि आयुष्यभर ते देतच आले। सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते आपले वाटायचे, प्रत्येकाला ते आपले वाटायचे। इथं समजा 100 लोक असतील तर प्रत्येकाला असं वाटायचं ते माझ्यासाठी बोलतायत आणि माझ्याशीच बोलतायत। हे जे वाटणं आहे त्याच्यात अनेक प्रकारचे लोक असायचे, कुणी भेळवाला असेल, ड्रायव्हर असेल, व्यावसायिक नोकरदार, शेतकरी, गृहिणी, एखादी मुलगी, अनेक प्रकारचे लोक असतील। माधवनाथ सगळ्यांचे होते आणि सगळ्यांचे होते, प्रत्येकाला त्यांच्या हृदयात जागा होती याचं कारण हे विश्वची माझे घर अशी मानणारी विशालता त्यांच्या ठाई होती। बुडती हे जन देखवे न डोळा असा कळवळा होता, आणि जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत असा स्वभाव होता। ते उपदेश करायचे पण मी जे काही थोडंफार ऐकलं पाहिलं आणि वाचलं त्यात माझ्या हे लक्षात आलं की आपल्या अलौकिकत्वाचं ओझं ते कधीही समोरच्या माणसावर होऊ द्यायचे नाही. त्यांचं वागणं बोलणं अत्यंत सहज साधं असायचं आणि बोध गंभीर असला तरी कधी मिश्किल, कधी गंभीर शब्दात आणि कधी काहीही न बोलता निशब्द पद्धतीनं ये हृदयीचे ते हृदयी घातले अशा पद्धतीनं त्यांचा बोध असायचा. काही गोष्टी मला कळल्या म्हणजे केवळ एखाद्या कृतीतून कसा उपदेश आणि कसा आशीर्वाद देता येतो. एखादी गरजू मुलगी नोकरीहून उशिरा येणार आहे म्हटल्यावर मातोश्री सरलाताईंसह त्या मुलीला घ्यायला हजर राहायचं, तिला चॉकलेट द्यायचं, सांगायचं चॉकलेट मला कोणीतरी दिलं होतं ते तुला देतोय, प्रत्यक्षात विकत घेऊन तिला द्यायचं आणि ते चॉकलेट दिल्यानंतर तिला घरी न्यायचं, गरम गरम जेवू घालायचं मातोश्रींनी आणि मग तिला घरी पाठवायचं. याच्यात बोध कुठे आहे, उपदेश कुठे आहे, शब्द कुठे आहे, काहीच नाही. फक्त आहे ती कृपेची पाखर, मायेची पाखर आहे आणि मूर्तिमंत प्रेम आहे. दुसरा एक छोटा प्रसंग मला कळला की कुणीतरी टेकडीवर फिरायला गेले होते आणि टेकडीवर पडले. स्वामीजींनी विचारलं का आमके का नाही आले, ते म्हणे टेकडीवर पडले. स्वामीजी हसत हसत म्हणाले तिथं काय पडायला सांगतं, पडता परमार्थात पडायला सांगा. आता हे वरकरणी हसवणार पण अंतरी सखोल जाणीव देणारं अशा प्रकारचं हे बोलणं आहे. कारण प्रपंचातलं पडणं हे पदोपदी सावरावं लागतं आणि परमार्थातलं पडणं मात्र इहलोकीचं आणि परलोकीचं जीवन सावरण्यासाठी असतं, तिथे पडा असं स्वामी सांगायचे. हे इतक्या सहजतेनं सांगणं फार सोपं नाही. प्रचितीशिवाय आणि अधिकाराशिवाय ते शक्य नसतं. या अधिकारानं सहजतेनं साधेपणानं मृदुतेनं आणि अंतरीच्या आत्मीयतेनं स्वामीजींनी असंख्य लोकांची जीवनं घडवली, असंख्य लोकांची आयुष्य बदलली. त्याची कितीतरी उदाहरणं मी वाचलेली ऐकलेली पाहिलेली आहेत, मी त्या तपशिलात जात नाही. पण तो परिसस्पर्श ज्याला झाला त्याचं आयुष्य बदलल्याशिवाय राहिलं नाही असं मात्र एकमुखी सर्वांकडून ऐकू येतं. संसार सुखे करावा परिकाही परमार्थ वाढवावा या सूत्रानं ते अखंड परमार्थ बोध करत आले. व्यावहारिक प्रापंचिक जीवन सन्मार्गानं जगा, सन्मार्गानं जगा, पण तिथेही परमेश्वर पहा असं त्यांचं सांगणं असायचं. गोंदवलेकर महाराज हेच सांगायचे की प्रपंच हा परमार्थ परमेश्वरमय करा तोच परमार्थ आहे. तेव्हा या प्रकारचं प्रापंचिकांना परमार्थ मार्गी बनवणं हे अत्यंत अवघड आणि तितकंच नितांत गरजेचं सुद्धा असतं. स्वामीजी म्हणायचे की आपल्याला माणूस घडवायचा आहे, परमार्थ मार्गी समाज निर्माण करायचा आहे. आपल्या या कामाचं महत्व लोकांना आत्ता कदाचित कळणार नाही पण पुढे 50-60 वर्षांनी लोकांना याचं महत्व उमगल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं आज समाजातली, देशातलीच नव्हे संबंध जगातली परिस्थिती पाहिली तर या कामाचं मोल आणि त्याची गरज किती आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून हेच काम स्वामी मकरंदनाथ आणि स्वामी माधवानंद आपल्या आपल्या पद्धतीनं आज तितक्याच प्रभावीपणानं पुढे चालवत आहेत याच्या इतका भाग्याचा दुसरा भाग असू शकत नाही. हा ज्ञानमार्ग आहे, गर्दी हा इथला उद्देश नाही. मध्यंतरी स्वामी मकरंदनाथांना एका कार्यक्रमाबद्दल आम्ही बोललो आणि मी आपल्या आमच्या पद्धतीनं म्हटलं एक 5-50 हजार लोक जमले पाहिजेत. स्वामीजी हसले आणि म्हणाले 5-50 हजार लोकांची गरज नाही, कारण इथे संख्येला महत्व नाही, गुणात्मकतेला महत्व आहे. तेव्हा संख्यात्मक काम नाही हे, तर हा गुणात्मकतेचा गुणाकार करणारं असं हे काम आहे. आणि हे काम स्वामी माधवनाथांनी आयुष्यभर चंदनासारखं झिजून केलं. लोक त्यांना नमस्कार करायचे. तेव्हा एकाने विचारलं की स्वामी स्वरूपानंद असा पायावर नमस्कार घेत नव्हते आणि हे कसे घेतात. आता खरं म्हणजे विचारलं म्हणजे शब्दानं विचारलं नाही, त्याच्या मनात ते आलं. सद्गुरूंचं वैशिष्ट्य हे की समोरच्या माणसाचं मनही ते पारदर्शकतेनं वाचतात. त्यांना चटकन लक्षात आलं यांच्या मनात काय आलंय आणि स्वामीजींनी चटकन सांगितलं हे नमस्कार, हार, हे जे सगळं मला मिळतं ना हे मी सगळं स्वामी स्वरूपानंद सद्गुरूंना मनोमन पाठवत असतो. तर हे जे मनोमन पाठवणं आहे यामुळेच आनंदात न्हालो, आनंदात न्हालो, गुरुकृपे करून या पूर्ण ब्रह्म झालो अशा अवस्थेला ते पोहोचले. सगळं श्रेय सद्गुरूंना ते देत आले आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुणीतरी नमस्कार केल्यानंतर ते सांगायचे नेहमी की तुम्ही ही व्यक्तीची पूजा नाहीये, ही गुरु तत्वाची पूजा असते. मला असं वाटतं ही व्यक्तीची नाही गुरु तत्वाची पूजा आहे या सांगण्यातून सगुणातून निर्गुणाकडे जाण्याची वाट आणि दृष्टी ते दाखवत असतात. म्हणून आपण आज पुतळ्याचं अनावरण केलं, हा पुतळा सगुण आहे पण त्यात जाणवणारं जे चैतन्य आहे ते निर्गुण आहे. मातीतून निर्माण झालेलं हे चैतन्य आहे आणि अभिजितने सांगितलं की त्यासाठी माती सुद्धा कशी आपणहून वेगळ्या प्रकारची उपलब्ध झाली, अशा प्रकारचा हा पुतळा आहे. मला मायकेल एंजेलोचं वाक्य आठवतं, मायकेल एंजेलो म्हणाला शिल्प असतंच, फक्त आपल्याला नको तेवढा दगड त्यातला बाजूला करावा लागतो म्हणजे शिल्प प्रगट होतं. हे नको तेवढा दगड बाजूला करण्याचं हे सुद्धा सद्गुरूच घडवून घेत असतात, म्हणजे मूर्ती तिथं होतीच, फक्त अभिजितच्या हातातून ते साकार झाले. कारण त्यांच्या मनात नसतं तर ते घडलंच नसतं, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारची ही मूर्ती, या मूर्तीमध्ये देहाचं दर्शन आहे आणि चैतन्याचं जागरण आहे आणि चैतन्याचा हा प्रवाह अखंड चालणं, अखंड चालवणं म्हणजेच उत्तराधिकाऱ्यांनी चालवलेली सद्गुरूंची परंपरा असते, सद्गुरूंची परंपरा असते. ती परंपरा आपण इथे पाहतो आहोत. आज शताब्दीचा प्रारंभ होतो आहे. मला खात्री आहे या शताब्दीमध्ये जयंतराव म्हणाले तसे अनुभवांचे पुस्तकं मिळतील. दोन चरित्र माधवनाथांची आपल्याला मिळणार आहेत, एक स्वामी माधवानंदांनी लिहिलेलं आहे आणि दुसरं स्वामी मकरंदनाथ लिहित आहेत. एका सद्गुरूचे किती प्रकारांनी गुणगान गावं, किती प्रकारांनी त्यांच्याबद्दल, कारण ते एका अर्थी आपलंच आत्मानंदाचं ते केंद्र असतं आणि ते आपण प्रकट करत असतो. अशा प्रकारचं वर्षभर अनेक गोष्टी आपल्याला उपलब्ध होतील. एका अर्थानं चैतन्याच्या प्रवाहाचं पुनर्जागरण आपल्या मनामध्ये सातत्यानं करत राहण्याचा हा क्षण आहे आणि अशा प्रकारच्या या क्षणी मला सहभागी होण्याची संधी मिळाली हा माझा भाग्ययोग आहे. मित्रो, धर्मराजाच्या पंक्तीतली एक गोष्ट सांगतात की त्याचे पंगत होती आणि तिथे एक मुंगूस गेलं आणि ते जे उच्छिष्ट पडलेलं होतं त्या उच्छिष्टाच्या कणाने सुद्धा मुंगूसाचं अंग सोन्याचं झालं. मला असं वाटतं चैतन्याच्या या प्राचीन, हा प्रवाह प्राचीनही आहे आणि नित्य नूतनही आहे, अशा प्रवाहात भिजून तुमच्या माझ्यासारख्यांचंही असं सोनं व्हावं अशी प्रार्थना करतो. सद्गुरूंचरणी वंदन करतो आणि आपणा सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो. नमस्कार.
धन्यवाद विजयरावजी. खरोखरच आमचं भाग्य आहे की स्वामी मकरंदनाथ आणि स्वामी माधवनंदांसारखे शिष्योत्तम स्वामी माधवनाथांनी घडवले, त्यामुळे परमार्थ मार्ग काय आहे हे काही भाई आम्हाला अगवस्त आहे. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी मंडळातर्फे आपले आभार मानतो आणि स्वामी मकरंदनाथांना विनंती करतो की त्यांनी विजयरावजींचा सत्कार करावा. यानंतर मी सद्भक्त मिलिंददादा लिमयांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. मिलिंददादा हे मंडळाचे एक आधारस्तंभ आहेत. लौकिकदृष्ट्या ते एक यशस्वी उद्योजक आहेत. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत ते ग्रंथलेखन, निरूपण, सत्संग, कार्यक्रमांचं नियोजन अशा विविध उपक्रमांमध्ये कार्यरत आहेत. आम्हा सर्व साधकांचे प्रेरणास्थान मिलिंददादांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. व्यासपीठावर उपस्थित पूजनीय स्वामी माधवानंदजी, पूजनीय स्वामी मकरंदनाथ, स्वामी भक्त जयंतरावजी देसाई, माझे आणि आपल्या मंडळाचे परममित्र विजयराव कुळेकर, स्वामी माधवनाथांच्या आत्ताच झालेल्या दर्शनांनी पुनीत झालेले आपण सर्व साधक श्रोते आणि गळ्यात चिरपरिचित नाजूक तुळशीची माळ धारण केलेले आणि पांढरं शुभ्र उत्तरीय परिधान केलेले माझे प्रियोत्तम स्वामी माधवनाथ, आज पुन्हा एकदा स्वामीजी सगुण साकार होऊन आपल्यामध्ये येऊन स्थानापन्न झाले. गेली काही वर्ष स्वामीजींचं चैतन्यमय अस्तित्व अधिकाधिक तरल व्हावं आणि आपण अनुभवावं अशी धडपड आम्ही सगळेजण करत होतो. आज पोफळे काका स्वामीजी आणि अभिजित यांच्या उपकारामुळे पुन्हा स्वामीजी आपल्यामध्ये येऊन बसले. 99 वर्ष पूर्ण झाली. स्वामीजी आज 100 पदार्पण करतायत. मला असं त्यांना सांगावं असं वाटतं की आपली आठवण अधिकाधिक सघन अधिकाधिक प्रगल्भ होत चाललेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांची अमृतानुभवातली एक फार गोड ओवी मला आढळली. माऊली म्हणतात, शिव शिवा सद्गुरू तुझला गुढा काय करू, एकाही निर्धार करू देता शिका. ज्ञानेश्वर महाराजांसारख्या प्रज्ञा भास्कर कळवळून आपल्या सद्गुरूंना विचारतो की तुमच्या गुढतेला मी काय करू, तुमची गुढतेचं कोडं मी उलगडू कसं, मी काय केलं म्हणजे तुम्ही मला समजाल. मला असं वाटतं ज्ञानेश्वर महाराजांचा आणि आपल्या सर्वांचा अनुभव याबाबतीत सारखा आहे. हे सुद्धा मला खूप दुस्साहस वाटतंय असं म्हणताना, पण याबाबतीत मला असं निश्चित वाटतं की स्वामीजींचा इतकी वर्ष झाली अजून काहीही थांग लागला नाही. आता विजयराव स्वामीजींबद्दल बोलत होते, मला असं वाटलं की विजयराव जर का स्वामीजींच्या चरणांशी येऊन बसले असते तर त्यांना कदाचित स्वामीजींचं हृदय उलगडलं असतं. स्वामीजींना जाणून घेणारे खूप थोडे लोक झाले, मी त्यात निश्चित नाही असं मला लक्षात येतं. स्वामी मकरंदनाथ, स्वामी माधवानंद यांच्यासारखे काही सत्पुरुष निघाले की ज्यांनी खरंच स्वामीजींचं हृदय ओळखलं. संतांचं बाहेरून दिसणारं दर्शन आणि त्यांच्या हृदयाचं होणारं दर्शन ही दोन वेगळी असतात. त्यांच्या हृदयाचं प्रतिबिंब त्यांच्या बाह्य अभिव्यक्तीमध्ये असतं, परंतु त्यांचं हृदय सगळं उलगडणं आपल्यासारख्या सगळ्यांना बरेचदा दुरापास्त होऊन जातं. 16-17 वर्ष मला त्यांचा सहवास देहानं लाभला आणि त्यांनी देह ठेवल्यानंतर आजपर्यंत म्हणजे सुमारे 20 वर्ष झाली स्वामीजींचा सहवासच लागतो आहे. आणि त्या सहवासातून असं लक्षात येतं की स्वामीजींच्या असंख्य मुद्रा, स्वामीजींचे असंख्य शब्द, स्वामीजींच्या असंख्य आठवणी मनामध्ये अक्षरशः गर्दी करून येतात. कशाची निवडानिवड करावी कळत नाही. मला दिलेला वेळ फक्त 15 आहे, म्हणून मी मला जास्त वेळ द्या असं मी आवाहन करत नाहीये, परंतु त्या वेळेत स्वामीजींबद्दल काहीही बोलणं हे मला खूप खूप कष्टप्रद खरं सांगायचं म्हणजे वाटतं. दुकानामध्ये 1979 साली मी त्यांना प्रथम बघितलं. त्याआधी मी त्यांना रस्त्यानं येता जाता बघायचो. ते ज्या गल्लीत राहायचे, बागेश्वर निवास जिथे आहे त्याच्यापासून काही सेकंदांच्या अंतरावर माझं घर होतं. पण दुकानात एक युवा केंद्र झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता पोहोचलो. त्यावेळेला स्वामीजी त्या दुकानातली त्यांची जी लाकडी खुर्ची आहे त्या खुर्चीत बसले होते. त्यांचा जो नेहरू शर्ट होता त्याच्या बाह्या त्यांनी अशा इथपर्यंत वर केलेल्या होत्या आणि समोर स्वरूपानंदांचं एक फार गोड तस्वीर होती आणि त्याच्या पुढे माऊलींचा पुतळा होता. त्याच्याकडे स्वामीजी अनिमिष नेत्रांनी बघत होते. तो छोटासाच भाग होता दुकानातला, काउंटरच्या आतला, आणि तिथे काहीतरी एक गहन शांतता नांदत होती. माझ्यासारख्या अत्यंत उथळ आणि एक प्रकारे परमार्थाच्या बाबतीत अशिक्षित माणसाला सुद्धा ती एक शांतता प्रेरित करून गेली. त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते ते मी कधीही विसरू शकत नाही. अनुग्रह ज्या दिवशी घेतला त्या दिवशी स्वामीजी जे समोर प्रकटले ते दर्शन अद्भुत होतं. त्यांनी कद धारण केला होता, त्यांची तेजस्वी अंगकांती इथे आपल्याला जी दिसते तीच होती, आणि त्यांनी तत्वम सोहम सहाचा उपदेश जेव्हा केला जवळ बोलवून कानाच्या मध्ये त्यांनी सांगितलं, खूप गोड वाटलं, काहीही कळलं नाही पण खूप आनंद झाला, पावित्र्याने अंतःकरण भरून गेलं. रामनवमीच्या दिवशी स्वामीजींना बघितलं. राम विजय ग्रंथ जो आहे श्रीधर स्वामींचा त्या पोथीतला राम जन्माचं प्रकरण स्वामीजी वाचायचे, आणि स्वामीजींसारखा महापुरुष आपल्या आराध्य देवतेचं जन्माचं वर्णन करताना ढसढसा रडला. ज्या पद्धतीने स्वामीजींचा आश्रुपात होत होता तो भाव जसाच्या तसा तिथे त्या खोलीत जमलेल्या 550 सर्वांच्या अंतःकरणामध्ये संक्रमित झाला. मी खात्रीने सांगतो आतापर्यंत असं कोणीही रडलेलं मी बघितलं नव्हतं. रामाच्या आठवणीने असं कोणी रडतं ह्याचीच मला कल्पना नव्हती. ही किमया संतांच्या सहवासात होते, ही किमया स्वामीजींच्या सहवासात घडली. दुकानामध्ये स्वामीजी आणि सरलाताई हा एक अद्भुत लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभून दिसायचा, आपल्यातल्या बऱ्याच जणांनी पाहिला असेल. मला सरलाताईंचं एक रूप खूप आठवतं, आज मला असं वाटलं की तिची आठवण पुन्हा एकदा करून द्यावी. पांढरी शुभ्र साडी नेसलेल्या असायच्या, मुख्य म्हणजे तो सोमवार नसायचा. असे कुठल्याही वाराच्या साड्या वगैरे असं कधीही स्वामीजींनी आयुष्यात कधीही केलं नाही. हल्ली तर नवरात्राच्या दिवशी सुद्धा वेगळे रंग धारण करायचे काहीतरी एक प्रथा आहे, मी फॅड म्हणणार होतो पण त्याला प्रथा म्हणलेलं बरं. पांढरी साडी असायची त्यांची, शुभ्र पांढरी साडी, आणि त्यांचा आंबाडा असायचा, त्याच्यावर एक पांढरी वेणी असायची, त्यांच्या कानामध्ये उंचवणाऱ्या कुड्या असायच्या. मी त्यानं हे तेव्हा मला सगळं समजत होतं असं मी असा दावाच नाही माझा. मी आत्ता विचार केल्यानंतर कळलं की किती पवित्र दर्शन होतं मला सरलाताईंचं. स्वामीजी आणि सरलाताई दोघं रस्त्यातून जेव्हा जायचे तेव्हा त्यांना त्यावेळेला बघणारे कितीतरी लोक मला आज भेटले, ते म्हणतात की हे कोण जोडकं होतं, आश्चर्य वाटावं असं. काही काळ स्वामीजींच्या डोक्यावर काळी टोपी असायची. आपण जशी एखादी हातात प्लॅस्टिकची पिशवी वगैरे घेतो अशी कधीही स्वामीजींनी हातात प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली मी बघितली नाही. सरलाताईंकडे एक कापडी पिशवी असायची, आणि त्या दोघांचं जोडपं जेव्हा रस्त्यावरनं जायचं तेव्हा मी सुद्धा म्हणजे त्यांचा परिचय व्हायच्या आधी सुद्धा मी असा रस्त्यात थांबून बघितल्याचं मला आठवतं. इतकं गोड दर्शन, लक्ष्मीनारायणाचा जोडा जसा असावा तसं दुकानात कितीदा तरी मला झालं. मी माझ्या भाग्याचा पाढावा असते, मला दुसरं काहीही सांगता येणार नाही. आज या जन्मशताब्दीच्या निमित्ताने अजून काय सांगावं अशक्य आहे. माझी वेळ संपली की मला सांग. स्वामी स्वरूपानंद हे त्यांचे सद्गुरू होते, पण स्वरूपानंदांचं दर्शन ज्याला आपण प्रातिप दर्शन म्हणतो ते प्रातिप दर्शन स्वामीजींनी आमच्या सगळ्यांपुढे उभं केलं. मला स्वरूपानंदांना पाहण्याचं भाग्य नाही लागलं. असंख्य साधक माझ्याबरोबरचे होते त्यांना स्वरूपानंद कधीही त्यांचं दर्शन नाही लाभलं, परंतु स्वरूपानंदांचं दर्शन लाभलं नाही असं मी निश्चित म्हणणार नाही. मी असं छातीत ठोकपणे सांगू शकतो की त्यांचं अंतरंग दर्शन जे होतं त्यांचं प्रातिप दर्शन जे होतं ते स्वामीजींनी घडवलं. स्वरूपानंदांची करुणा म्हणजे काय होती ते स्वामीजींनी सांगितली. स्वरूपानंदांची साधना निष्ठा काय होती ते स्वामीजींनी सांगितलं. स्वरूपानंदांची मृदुता आणि रुजुता जी होती ती काय होती ते स्वामीजींनी सांगितलं, आणि ती जगायची कशी हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणावरनं दाखवलं. युवकांबद्दल स्वामीजींना खात्री होती. मी असं समजीन की युवकांवर स्वामीजींची श्रद्धा होती, आणि युवक कधीही दगा देणार नाहीत याविषयी त्यांनी 100% निर्वाळा दिलेला होता. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही युवक असाल तर तुम्हाला परमार्थ जास्त सुलभ आहे. याचा अर्थ स्वामीजींनी फक्त युवकांनाच प्राधान्य दिलं असं नाही, अबाल वृद्ध स्वामीजींकडे येत होते. स्वामीजींनी कोणालाच मगाशी त्यांनी म्हटलं यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर, तसंच स्वामीजींचं जीवन होतं. पण युवकांवर खूप भरोसा ठेवला त्यांनी, तो हा एक प्रयोग केला. मला असं वाटतं की समर्थांचं जे चरित्र होतं त्या समर्थांचं चरित्र जसंच्या तसं त्यांनी त्या बाबतीत अंगीकारलं. आणि त्या विश्वासामुळे, एवढा विश्वास स्वामीजी आपल्यावर टाकतायत, या विश्वासामुळे जीवनात पालट घडायला सुरुवात झाली. ही एक आश्चर्यकारक घटना होती. मला हे अजूनही विश्वास बसत नाही की स्वामीजींनी एवढा विश्वास कुठल्या बळावर टाकला. त्यांना काय माहिती होतं माझं, त्यांना काय माहिती होतं इथे जमलेल्या असंख्य तरुणांबद्दलचं, त्यांनी कुठल्या भरोशावर आमच्याकडे सगळं कार्य सोपवलं. ही आश्चर्यकारक घटना आहे. आणि ह्या भरोशावरच खूप मोठी क्रांती घडू शकली, खूप मोठं कार्य उभं राहू शकलं. ध्यानमंदिराबद्दलची त्यांची कल्पना निश्चित होती. परमार्थ जिथे होतो तिथेच फक्त मंदिरं उभी राहिलेली त्यांना हवी होती. तुम्ही ध्यानाला बसणार असाल तर मग आता ध्यान मंदिर बांधू असं ते म्हणायचे. उत्सवाबद्दलच्या स्वामीजींच्या कल्पना क्रांतिकारक होत्या. ते म्हणायचे उत्सव म्हणजे जेवणावळी नाही. पुण्यासारख्या शहरात आहोत, पावसला असतो तर गोष्ट वेगळी होती. पावसला लोकांना जेवायला मिळत नाही बाहेरून आलेल्या. पण पुण्यामध्ये चौकाचौकात उपहारगृह आहेत, इथे तुम्ही जेवणावळी करत बसाल तर कार्यक्रमात थांबेल कोण. त्यांचं सांगणं असं होतं की तुम्ही इथे माझ्या समोर दिसू देत. मला प्रत्येक कार्यक्रमात स्वामीजींना आम्ही जवळ हवं होतो, सगळे साधक जवळ हवे होते. कारण ते म्हणायचे हे तुमच्यासाठी चाललंय. स्वामीजींनी अक्षरशः आपला क्षण क्षण कण कण देहाचा सगळ्यांमध्ये जागृती होण्यासाठी झिजवला. आणि त्यांच्या जागृतीच्या व्याख्या सरळ होत्या. तुमचं जीवन त्याचं जिथे असाल तिथून उन्नयन व्हावं ही त्यांच्या जागृतीची व्याख्या होती. आणि त्याच्यासाठी ते आयुष्यभर त्यांनी कष्ट केले. त्यांनी जे कष्ट केले आणि पाजासारख्यांनी त्यांना जे कष्ट दिले या दोन्हीचंही मला मोजमाप लावता येत नाही. ते लावता येणंही शक्य नाही आणि मला ते लावायचं सुद्धा नाही. स्वामीजींचं ऋण आहे हे म्हणणं सुद्धा खूप औपचारिक वाटायला लागतं. आईचं काय आपण ऋण मानतो का? कधी कल्पना असते आपण आईच्या पोटातून आलो, कधी ओळख झाली आपली आईशी? माझ्या स्वामीजींची अशी ओळख जशी गर्भाची मातेशी होते तशी व्हावी. मला वाटतं हे पुढचं वर्ष ह्या ओळखीत जावं. स्वामीजींना खूप जवळून पाहिलं पण स्वामीजींना खूप जवळून हृदयात पाहिलं की नाही हा प्रश्न विचारावा असा वाटतो मला स्वतःला. आणि तसं ह्या वर्षात तरी माझ्या बाबतीत अधिक व्हावं. मी अजून स्वामीजींना ओळखावं. मी अजून त्यांच्या हृदयींचे जे भाव होते ते हृदयींचे भाव अधिकाधिक मला उलगडावेत. आणि असं झालं तर मला असं वाटतं की हे जन्मशताब्दी वर्षाची संकल्पना स्वामी मकरंदनाथांनी मांडली तिचं सार्थक होईल. माझ्या व्यक्तिगत जीवनात त्याचं सार्थक होईल आणि आपल्या सर्वांसाठी सार्थक होईल. तसं व्हावं अशी मी इथे जमलेल्या सर्व सत्पुरुषांच्या आणि स्वामीजींच्या चरणांची प्रार्थना करतो.
मिलिंदादांच्या भावपूर्ण मनोगतानंतर आपण अजून एक गोड कार्यक्रम करणार आहोत, तो म्हणजे ग्रंथ प्रकाशनाचा. आजच्या या प्रकाशनाकरता पूजनीय स्वामी माधवानंदांपेक्षा योग्य कोण बरं असू शकेल? स्वामी माधवनाथांनी ज्या विश्वासाने संप्रदायाची धुरा स्वामी माधवानंदांच्या खांद्यावर सोपवली तो विश्वास किती सार्थ होता याची प्रचिती सर्व साधकांना येत आहे. स्वामीजी भारत आणि भारताबाहेर विशेषतः अमेरिकेत अत्यंत प्रभावी कार्य करून राहिले आहेत. असंख्य सुशिक्षित युवकांना त्यांनी सोहम ध्यानाची गोडी लावली. स्वामीजींचं लेखन आणि वक्तृत्व अत्यंत परिणामकारक आहे. आपल्या सद्गुरूंच्या ग्रंथाचं प्रकाशन करताना त्यांचे भाव काय असतील याची आपण कशी बरं कल्पना करणार? मी स्वामी माधवानंदांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी स्वामी माधवनाथ वाङ्मय दर्शन खंड 1 या ग्रंथाचं औपचारिक प्रकाशन करावं आणि त्या अनुषंगाने आपले भाव प्रकट करावेत.
हरि ओम. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय, जय जय रघुवीर समर। सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा, त्यांच्या साधक वर्गाच्या ऐश्वर्याला, त्यांच्या दैवी गुणांनी मंडित व्यक्तिमत्वाच्या ऐश्वर्याला आणि त्यांच्या अध्यात्मयोगाच्या ऐश्वर्याला साजेसा असा शुभारंभ झालेला आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीलाच जगी जन्मुनी अभिनव जीवन मूर्तिकार होईन, अनुभवशीले तून कोरुनी सत्यमूर्ती निर्मिन, असं जे स्वामी स्वरूपानंदांचा उत्साहपूर्ण मनोगत त्यांनी व्यक्त केलं होतं, त्याचं प्रात्यक्षिक स्वामींनी आपल्या जीवनामध्ये करून अनेक दगडांना, मातीच्या गोळ्यांना आकार देत कित्येक मूर्ती घडवल्या। त्या स्वामींचं सुंदर मूर्ती साकार करून आपण आपल्या प्रेमासह आणि कृतज्ञतेसह त्यांना वंदन करीत आहोत। इतकी सुंदर मूर्ती झालेली आहे की मी ज्यावेळेला नमस्कार करायला गेलो त्यावेळेला पहिल्यांदा बघितलं की डोळे जमलेले आहेत की नाही, आणि अत्यंत आनंद होतो की डोळे जमलेले आहेत। बाकीच्या सगळ्या गोष्टी जमू शकतात पण स्वामींचे डोळे जमणं फार अवघड गोष्ट। मनापासून अभिजितचं अभिनंदन आहे। असं वाटलं की स्वामीजी आलेले आहेत आणि असंही वाटलं की काही दिवसांनी सरलाताई पण येतील, कारण त्यांच्या मागोवा घेण्याची त्यांची पद्धत होती। गणेश सुतार यांचं पण अभिनंदन, विशालचं पण अभिनंदन आहे की इतकी सुंदर फिल्म केल्याच्या बद्दल, पण त्याबरोबर ही संकल्पना ज्यांची आहे त्यांचं अभिनंदन आणि मंडळाला आणि ज्यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेने हे सगळं होत आहे त्या स्वामी मकरंदनाथांना मी सर्व साधकांच्या वतीने धन्यवाद देतो आहे। आज सगुण मूर्तीच्या बरोबर आजच्या मंगल प्रसंगी आपण स्वामी माधवनाथ वाङ्मय दर्शन खंड एक प्रकाशित केला आहे, ते सांगायला लागतं की प्रकाशित केला आहे, नाही तर तो औपचारिक भाग आहे, त्यानुसार मी आता हे जाहीर करतो की हा खंड प्रकाशित। गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्ती हरीची, असं भगवद्गीतेच्या बाबतीमध्ये भगवंतांची वाङ्मय मूर्ती असं म्हटलं जातं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय। तसा हा जो ग्रंथ आहे स्वामी माधवनाथ वाङ्मय दर्शन, हा स्वामींची वाङ्मय मूर्ती आहे। अशा रीतीने आज आपण दोन मूर्तींचं अनावरण केलेलं आहे आणि आपल्या मानस मंदिरामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि होत पण राहील। खरंतर स्वामींचे सगळेच ग्रंथ या त्यांच्या वाङ्मय मूर्ती आहेत, पण आज प्रकाशित झालेल्या ग्रंथाचं एक आगळं वैशिष्ट्य आहे। ते सांगण्याच्या अगोदर आपल्या नेहमीच्या जीवनामधली एक गोष्ट सांगतो की लग्न प्रसंग असतो, त्याच्यात अनेक कार्यक्रम असतात, अंतरपाठ असतो, मंगलाष्टका असतं, त्याच्यानंतर भोजन समारंभामध्ये पती पत्नी एकमेकांना घास भरवतात, त्यावेळेला ते छान असतं, पण नंतर घरी कुणी असं पती पत्नी एकमेकांना घास भरवत नाहीत बहुतेक करून। याचं कारण असं असतं की एक तर ते इनकन्व्हिनियंट असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या हाताने जेवल्याशिवाय माणसाला समाधान वाटत नाही, दुसरी व्यक्ती कितीही प्रिय असली तरी। तसं आपले अतिशय प्रिय संत त्यांनी आपल्याला अनंत गोष्टी सांगितल्या असल्या तरी देखील स्वतःचा चिंतन आणि स्वतःचा अनुभव त्याच्याशिवाय समाधान होत नाही। आणि ही जी गोष्ट आहे की वैशिष्ट्य या प्रस्तुत ग्रंथाचं हे आहे की स्वामींचं स्वतःच चिंतन आणि अनुभव या ग्रंथामध्ये प्रकट झालेला आहे. हा ग्रंथ कुठल्याही ग्रंथावरचं विवरण नाही आहे, हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या आत्मानुभवाचं प्रकटन. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर निवृत्तीनाथांनी कौतुक केलं, गीतेवरचं विवरण सुंदरच झालेलं आहे, गीतार्थाचा अवघा घेतला सोहळा गुव्य गोप्यमाळा लेवविला, फिडिले डोळ्यांची अत्यंत पारणी आता ऐसे कोणी सखे नाही असं कौतुक केलंच होतं. पण त्यावर त्यांनी सांगितलं की तू स्वतःच्या अनुभवाचं लिह आता, आणि त्याच्यातून आला अमृतानुभव. तसा हा ग्रंथ म्हणजे स्वामींचा अनुभव अमृत आहे. याच्यामध्ये अमृतबिंदू म्हणजे निरनिराळ्या ग्रंथांचं संकलन आहे, त्याच्यामध्ये अमृतबिंदू, बोधामृत, स्वानंदामृत, अमृत तुषार, सगळा अमृताचा वर्षाव आहे. जया अमृत लेशा लागे सायास, त्याचा पाऊस केला चारो मास, अशा प्रकारचा हा ग्रंथ शिवाय ब्रह्मसाम्राज्य दीपिका. हा पण ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे. प्रसंग असा होता की अर्जुनाने विश्वरूप पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि भगवंतांनी ते दाखवायला सुरुवात केली. पश्चिमे पार्थ रूपाने शतशोध सहस्रशः नानाविधाने दिव्याने नाना वर्णाकृतीने च सांगायला सुरुवात केली. बघ पहा हे वसु पहा, रुद्र पहा, आदित्य पहा, हे पहा ते पहा. मग मध्येच अर्जुनाच्या चेहऱ्याकडे पाहताय तर आपल्या लोकांच्या सारखाच चेहरा त्याचा, त्याला काही दिसत नाहीये. आणि ते दिसत काही नाही, सगळा अंधार त्या डोळ्यासमोर. तर भगवान म्हणतात अरे तू प्रतिक्रिया का देत नाहीयेस, मी विश्वरूप दाखवतोय तू पाहतच नाहीयेस. त्याच्यावर ते अर्जुन थोडस रुसून असं म्हणतो की आंधळ्यापुढे तुम्ही आरसा ठेवा आणि म्हणा की किती छान दिसतंय ना, किंवा बहिऱ्यापुढे गाऊन दाखवा आणि म्हणा की काय जात का देत नाहीयेस. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे याच्या डोळ्यांनी या दृष्टीने या पाहू शकणार नाही, याला दिव्य दृष्टी द्यायला पाहिजे. दिव्य दृष्टी द्यायचं राहूनच गेलं. मग म्हणतात दिव्यम तदामे ते चक्षुः पश्यमे योगमेश्वरम. हे जे भगवानाने उद्गार काढले त्याच्यानंतर त्या उद्गाराबरोबर अर्जुनाला विश्वरूप दिसायला लागलं. त्या शब्दांना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय ऐसी श्रीमुखोनी अक्षरे निगती ना एकसरे तो अवेद्याचे अंधारे जावचे लागे. तशी ही ब्रह्मसाम्राज्य दीपिका आहे. अविद्येचा अंधार घालवणारी, दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडवणारी, अर्थात दर्शन म्हणजे आत्मदर्शन. बलते ते सद्भावे नावे प्रयाग माधव विश्वरूप पहावे. अध्यात्मशास्त्र सारभूत आणि ते व्यवहारात आणण्याची कला म्हणजे स्वामींचं या ग्रंथातलं प्रतिपादन आहे. शास्त्र कशाला हवं असं आपल्याला म्हणता येणार नाही. भगवंतांनी सांगितलं की तस्मात शास्त्रम प्रमाणम. पण त्याच्यावरती अर्जुन असं म्हणतो की सगळी शास्त्र एक तर संस्कृत मध्ये, दुसरी गोष्ट म्हणजे एक एक शास्त्र अभ्यासाला कित्येक वर्ष लागतात, त्या शास्त्र शास्त्रांच्या मध्ये विरोध आहे. त्यामुळे हे सगळं समजून घ्यायचं आणि मग नंतर ते प्रमाण मानायचं आणि त्याप्रमाणे जीवन जगायचं. म्हणजे कसं आहे माहितीये का, की सिंहाच्या नाकातला केस काढा, नागाच्या डोक्यावरचा मणी काढा आणि तो त्याच्यात ओवून मग गळ्यात घाला, तेवढपर्यंत आमचं जीवन संपायचं. त्याला उपाय काय? तर संत सद्गुरू जसं आचरण करतात ते पाहून किंवा त्यांनी प्रमाणित केलेलं जे असतं त्यानुसार ते आपण त्याला पाहून आपण आपलं जीवन घडवावं, त्याच्या पाठोपाठ जावं, स्वामींच्या या ग्रंथामध्ये ते आपल्याला मिळणार. अध्यात्म, तत्वज्ञान आणि योग. तत्वज्ञान कशाला पाहिजे तर गुरुदेव रानडेंनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की परमार्थाच्या शेताला तत्वज्ञानाचं कुंपण हवं, नाही तर कल्पनेची मोकाट जनावर आज शिरून साधनेच्या पिकाची नासधूस करते. म्हणून एक तत्वज्ञान आहे, परंतु ते अतिशय प्रमाणात आहे. स्वामींचं सगळं प्रमाणात, शरीर प्रमाणामध्ये, प्रपंच प्रमाणामध्ये, भावभावना प्रमाणामध्ये, बोलणं प्रमाणामध्ये, त्यांचं एकूण सगळं जीवन हे प्रमाणबद्ध जीवन असत. आणि त्यांनी प्रमाणित केलेलं आनंदात जगण्याचं आणि आत्मज्ञानाच्या कृतार्थतेकडे वाटचाल करण्याचं जीवनशास्त्र या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेलं, ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. ग्रंथात आहे शेवटी स्वामींचं विचारधन. हे स्वामींचं विचारधन आहे, आपल्याला वारसा हक्काने मिळालेलं आहे, ते आपण वापरावं आणि वाढवावं. त्याच्यामध्ये काय नाही असं नाही, सगळ्या गोष्टी आहेत. प्रपंच परमार्थ, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, या सगळ्या गोष्टी योगांमधली प्रमुख प्रमुख तत्व. ते आचरण कसं आणायचं, त्याची प्रक्रिया, भक्तीचं आणि मुक्तीचं स्वरूप काय, परमार्थाच्या वाटेवरच्या खुणा काय आहेत, त्याची आडवळणं काय आहेत, सगळं सर्व सर्व काही त्याच्यामध्ये आलेलं आहे. यात मार्गदर्शन तर आहेच. स्वामींच्या जीवनातलं मार्गदर्शन हे एक वेगळाच भाग आहे, पण प्रत्येकाला ते पाहायला मिळालेलं नाही, पण त्याच्या ग्रंथात प्रमाणित मात्र करून ठेवलेलं. जीवनातले कित्येक प्रसंग असे आहेत की आपण कल्पनाच करू शकत नाही. स्वामींची एक डायरी मला त्यांनी दिलेली होती आणि त्या डायरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा लिहिलेलं होतं, स्वामी स्वरूपानंदाय नमः. त्याच्यानंतर स्वामींच्या एक दोन ओव्या लिहिलेल्या होत्या. आणि मुख्य गोष्ट म्हणजे ज्या दिवशी त्यांना स्वामीजींचा अनुग्रह झाला त्या दिवशीची तिथी सगळं लिहून ठेवलेलं. आणि त्याच्या म्हणजे स्वामी स्वरूपानंदाय नमः ह्याच्यानंतर तीन ओव्या लिहिल्या होत्या. तरी प्रस्तुत आता कुणी ई तू वाचवणी आणिक नाही, म्हणून गुज तरी तुझ्या काही लपवू नये. ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझी या भक्ता, हे तीन ओव्या लिहिल्या होत्या सलग. पण त्याच्या अगोदर जी होते म्हणून हे सुमनु आणि शुद्ध मत जो आनंद को आनंद गती परी गौप्य का परी तया प्रती चावळी जे सुखे, हे सुरुवातीची ओवी मात्र तिथे लिहिलेली नव्हती. त्याचं कारण असं की स्वामीजी ज्यावेळेला स्वामी स्वरूपानंदांना प्रथम मंगल दर्शन त्यांचं झालं त्यावेळेला कुठलंही पान उघडून वाचायला सांगत असत, त्यानुसार स्वामींनी उघडलेल्या पानावरती हे होतं सुमनु आणि शुद्धमती आनंद को आनंद्यगत. आणि मग त्याच्यानंतर तरी प्रस्तुत आता गुणीही हे होतं. त्याला वरती स्वामी स्वरूपानंदाने येणं म्हणजे जवळजवळ हे स्वामींजींचंच वर्णन होतं की सुमनु आणि शुद्धमती. आणि ती ओवी गाळून स्वामींनी तरी प्रस्तुत आता गुणीही म्हणजे ग्रंथाच्या पहिल्या पानावरती लिहिलं. तर ही ओवी गाळायचं कारण काय, तर स्वामी स्वरूपानंदाय नमः असं आपण पहिल्यांदा लिहिलं तेव्हा स्वामींच्या समोर बसून आपण लिहितो हा भाव त्यांच्या मनामध्ये. आणि त्याच्यामध्ये न सुमनु आणि शुद्धमती वगैरे हे जे आपल्यालाच लावलेलं जे वर्णन आहे ते आपल्या हाताने कसं लिहायचं म्हणून लिहिलेलं नाही, फक्त उरलेल्या ओव्या लिहिलेले. वे किती नाजूक भाव असतील स्वामींचे स्वामी स्वरूपानंदांच्या बद्दल कल्पना करता येत नाही. त्यांच्या माझघराच्या मध्ये ओटीवरती स्वामी असायचे, चर्चा चालायची. आणि काही काळानंतर बऱ्याच वर्षानंतरची गोष्ट आहे की स्वामींच्या तिथे खाली एक कुत्रा होता माझ्या अपार्टमेंटमध्ये आणि तो स्वामींना झोप यायची नाही, तो रात्रभर बुंकायचा. तर एकदा ते म्हणले की काय आहे की स्वामीजींच्या बाहेर ओटीवरती आम्ही बोलत बसायचो आणि स्वामींना त्याचा त्यावेळेला त्रास झालेला असला पाहिजे म्हणून मला ही शिक्षा दिली जाते. हे जे भाव वगैरे आहेत आणि हे जे प्रसंग आहेत अक्षरशः आपण इमॅजिन करू शकत नाही इतके नाजूक. परंतु मुख्य गोष्ट म्हणजे आम्ही काय करायचं आहे याचं बरोबर वर्णन आम्हाला काय पाहिजेल हे घेऊन स्वामींनी या ग्रंथामध्ये केलेलं आहे. त्यामुळे मार्गदर्शन आहे, प्रेरणा आहे, इतकंच नव्हे तर वाटतं की हाताला धरून स्वामी चालवत आहेत धरोनिया बाही बवा तारी दातारा. हे ग्रंथ वाचत गेलो की त्याच्या आतमध्ये जाता जाता कळतं की कसं ते आपल्याला चालवत आहे. पारमार्थिक जीवनाबद्दल आपल्याला जे जे जाणायचं असेल, जे ज्या शंका असतील, ते तर सगळं या ग्रंथामध्ये आलेलं आहे. याच्यामध्ये काही शंका नाही. नाना चिंत निवारले, नाना संशय छेदले, नाना आशंका फेडले, नाना प्रश्न, ते सगळं या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. असं जरी का असलं तरी सुद्धा हे सगळं ध्यानयोगातून आत्मज्ञानाचा प्रवास या विषयाला केंद्रस्थानी ठेवून आहे. बाकी ज्या आनंद गोष्टी आहेत, एवं गुरु कृपा लाधले समाधी धनजे आपुले, ते ग्रंथी बांधून या दिले गोस्वामी मज. गोस्वामी म्हणजे स्वामींनी बांधून दिलं. आणि योग धारणा ध्यान समाधी याच्यापासून सहज समाधीपर्यंत हे समाधी धन आहे. स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलेलं की सहज समाधी सापडले धन, लाचावले मन तया ठाई, चालता बोलता न मोडे आसन, न भंगे ते मौन कदाकाळी. ही खरंच अत्यंत उच्च योगाची अवस्था आहे. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही आपली स्थिती आहे, की काही करायचं नाही, आणि असं समजून टाकलं की आपली सहज अवस्था आहे. सहज अवस्था ही अत्युच्च शेवटची अवस्था आहे. तिथपर्यंत सगळं या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. परंतु ध्यानाची अवस्था, योगाची अवस्था, त्याच्या प्राथमिक माहितीपासून सूक्ष्म अवस्थेपर्यंत त्याचं वर्णन असं सगळं केलेलं असल्यामुळे सर्वसाधारण सुरुवात करणाऱ्या साधकापासून प्रगत साधकापर्यंत सगळ्यांच्यासाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे. आणि प्राथमिक माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे. समाजामध्ये इतकं त्या सर्व गोष्टीचं ध्यानावस्था योगावस्थेच्या बद्दल इतकं काही अज्ञान असतं, काय काय कल्पना असतात वाटेल त्या. एक प्रसंग मी सांगतो की एकदा असंच एका ठिकाणी प्रवचनाला गेलेलो होतो आणि मला थोडंसं इन्फेक्शन झालेलं होतं. आणि ते इन्फेक्शन झालेलं असताना मी कुणाला म्हटलं इन्फेक्शन झालं की अँटीबायोटिक पाहिजे. मग एक उत्साही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह थोड्या वेळाने आला. तो म्हणला या गोळ्या घ्या, म्हणला याच गोळ्या घ्या अँटीबायोटिक. म्हटलं याच का घ्या? तो म्हणला प्रेग्नन्सी चालू शकतं. तर म्हटलं अरे प्रेग्नन्सीचं माझ्याची काय संबंध आहे? नाही नाही म्हटलं गर्भावस्थेत जर चालू शकता तर तुमची काय ते योगावस्था असते ना त्याच्यामध्ये चालू शकते. म्हणजे कशाला कशाचा संबंध नाही. म्हणून ही गोष्ट आहे की अगदी ध्यान धारणा म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय, समाधी म्हणजे काय, या सर्व गोष्टी सगळ्या सांगितल्या, आनंद गोष्टी सांगितल्या. परंतु ही गोष्ट सांगितली की ध्यानाने अपरोक्ष साक्षात, याच्या बाबतीमध्ये शंका नाही. असा एक चॅप्टरच आहे ध्यानाने अपरोक्ष साक्षात्कार. पण त्याला पुढे असं म्हणलं की पण त्याला भक्तिप्रेमाची जोड हवी. तर मला असं वाटायचं म्हणजे त्यावेळेला कसं होतं ना की स्वामींचे सगळे ग्रंथ आम्ही जवळ बाळगत असो किंवा तो छोटा ग्रंथ येतो ते अमृत बिंदू आलं बोधामृत या सगळ्या ग्रंथांना छोटी 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 होती ती पुस्तकं ती आम्ही जवळ बाळगायचो. आणि असं त्याच्यामध्ये होतं की मोठ्या गोडीने आणि प्रेमाने ध्यानाला बसत. मला असं वाटतं की गोडी प्रेमाने ध्यानाला बसण्याचं काय कारण आहे? एकदा काय झालं की मी अमेरिकेमध्ये माझ्या मुलीकडे गेलो होतो आणि मुलीकडे गेल्यानंतर तिथे सगळे लोक उठायच्या अगोदर मी ध्यानाला बसले. तिची चार एक वर्षाची, चार साडेचार वर्षाची मुलगी होती आणि ती मुलगी म्हणजे भयंकर खट्याळ असतात पोरं. आणि मग त्यांना तिकडं आपल्या इकडे कसं की खटाळपणा केलं की बडवतात तसं तिकडं मारामारी करत नाही. तर त्यांना काय करायचं, शिक्षा द्यायची. तर शिक्षा द्यायची तर काय, टाईम आउट असं म्हटलं की त्यांनी त्या गपचूप भिंतीकडे बघत उभं राहायचं. आता टाईम आउट म्हटल्यानंतर भिंतीकडे बघत उभं राहायचं. असे ते पोरांचे गोरे मोरे चेहरे हे सगळं मी बघितलेलं होतं. पण असं ते अशा प्रकारच्या ते ह्याच्यात वाढलेली ती मुलगी चार साडेचार वर्षाची असेल, पाच वर्ष फार तर. आणि सगळे लोक उठायच्या अगोदर मी ध्यानाला बसलो होतो आणि थोड्या वेळानंतर ही आली, माझ्या गुडघ्याला हलवलं, स्पर्श केला. मला काय कळलं नाही इतक्या लवकर कशी काय उठली. आणि तिने पुन्हा हे केलं हलवलं. मी डोळे उघडत नाही म्हणल्यानंतर म्हणली, आर यू गिवन टाइम आउट बाय आजी फॉर यू हॅव बीन नॉटी टू हर. तेव्हा मला लक्षात आलं की आपला ध्यानात चेहरा कसा होत असेल. म्हणून भक्ती प्रेमाने गोडीने बसावा, चेहरा प्रसन्न ठेवून बसावा, प्रसन्न चित्त गगने रिगता, गगन रूप होते सर्वता, त्या गगनाचा साक्षी मी ऐसे भावता उन्मनावस्था प्राप्त होय. हे सगळं जरी का असलं तरी आपण थोडं स्वामी म्हणायचे की दातोट खाऊन ध्यानाला बसू नये, प्रसन्नपणाने बस. अशा बारीक सारी गोष्टींच्या सह अनंत गोष्टी स्वामीने त्याच्यामध्ये सांगितल्या. सगुणाचे निआधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारा सारा विचारे संत संगे, हे सूत्र आहे. सर्व संत योगी होते. गोंदवलेकर महाराजांनी एका ठिकाणी असं योगाची व्याख्या केलेली आहे, स्वानंदात स्वस्थ राहावे. अतिशय परिपूर्ण व्याख्या. पण या स्वानंदात चित्त जाईल कसं, त्यात ते राहील कसं, स्वानंदामृत पाहिलं पाहिजे. स्वामींचं ती प्रक्रिया काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. स्वामी असं म्हणायचे की सोम सोम गोकुन सोम सिद्ध होता येणार नाही, त्याच्यासाठी योग प्रक्रियेतून जायला लागेल. म्हणून असं सगळं असलं तरी योगज्ञानाची जी वाटचाल असते ती प्रेमाच्या वाटेने होत असते. युवावस्थेमध्ये हे ग्रंथ आम्ही जवळ ठेवत असू असं वाटायचं की स्वामी जवळ आहेत. स्वामींना पाहण्याचं ऐकण्याचं भाग्य ज्यांना लाभलेलं आहे त्यांना ग्रंथातले शब्द वाचताना वाक्य वाचताना स्वामींचे उद्गार ज्यावेळेला ते ज्या पद्धतीने उच्चारायचे, जसं म्हणायचं की साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जसे कल्लोळ अमृताचे, असं ते म्हणता आवडती ओवी होती. ते म्हणताना खरोखरी वाटायचं की यांच्या मुखांनाच ते येत आहे. देहाची मी वाटे ज्या नरा तो जाणावा आत्महत्यारा, असं म्हणताना त्यांचे डोळे बिळे असे व्हायचे. ते सगळं जेव्हा आम्ही ग्रंथ वाचतो आणि त्याच्यामधून ते विधान वाचतो त्यावेळेला सगळे जे सगळे स्वामी असे प्रगट होऊन राहतात तेच बोलतायत असं वाटत. न्यायेश्वरीमध्ये ते माऊलींच्या सारखे, दासबोधामध्ये ते समर्थांच्या सारखे. त्यांचं ते ज्ञानेश्वर माऊलींच्याकडे पाहणं, स्वामी स्वरूपानंदांच्याकडे पाहणं, मिलिंद सांगितलं ती गोष्ट अगदी खरी मी पण पाहिलेली अनुभवलेली आहे की त्या इतक्या प्रेमाने स्वामींच्याकडे बघत असत की असं वाटायचं की ते मूर्तीकडे बघतच नाही, प्रत्यक्ष स्वामींच्याकडे बघतात. त्यांचं भ्रूमध्यामध्ये आणि मस्तकामध्ये स्पंद निर्माण करणारा स्पर्श, त्यांचा पाठीवरून फिरलेला हात, त्यांच्या डोळ्यात पाणी येईपर्यंत खळखळून हसणं आणि तितकंच कधी गंभीर शांत बसणं, त्यांचे ते आश्वासक हात, त्यांनी ये म्हणून मारलेले हाक, किती किती रूप. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे त्यांची ती अंतकरणात खोलवर जाणारी दृष्टी. स्वानंदामृत, अमृतबिंदू, अमृत तुषार हे सगळे तर आहेतच, परंतु नेत्रातून ते स्रवते अमृत, त्याच्यावरती आमचं पालन पोषण झालेलं आहे खरं सांगायचं तर. असं एकदा स्वामींच्याकडे गेलेलो होतो, निघालो होतो आणि एका वाटेमध्ये पाऊस लागला. आणि पाऊस लागल्यानंतर म्हटलं थोडाच पाऊस आहे जाऊ तसंच म्हणून, कारण की वेळ वगैरे पण गाठायची असायची. तसाच गेलो, थोडा भिजलं जास्तीच. आणि गेल्या गेल्या स्वामींनी बघितल्या बघितल्या त्यांचं ते ये म्हणणं इतकं खरं असायचं की आतून की ये. आणि जवळ ये म्हणाले आणि काही गेल्यानंतर जवळ बोलवलं आणि एकदम डोक्यातनं केसातनं हात फिरवत म्हणले भिजत आलास म्हणून डोक्यावरनं हात फिरवला. जवळ उपरणं होतं त्यांनी ते टिपलं, डोकं कोरडं झालं पण अंतःकरण भिजून गेलं. आमच्या प्रत्येकाकडे अशा प्रकारचे कित्येक क्षण जपलेले आहेत आणि त्या स्वामींच्या या स्मृती क्षणाने आम्ही श्रीमंत आहोत. स्वामींची मूर्ती, स्वामींची ग्रंथमूर्ती, यातून स्वामींच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा स्पर्श आमच्या अंतःकरणाला आमच्या चित्ताला होत राहील आणि ते चैतन्यमय होतं. म्हणून आपल्या सर्वांच्या दृष्टीने या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्व आहे. हे असो आता प्रेम रुळत असे बोलता ते गुरुगौरव वर्णीचा उन्मेष असे. आताच कुठे स्वामींचा जन्मशताब्दीचा शुभारंभ झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दामध्ये विश्वाचा क्षण, तसा हा विश्वाचा सण आहे. आपला साधक विश्वाचा सण आहे. हा सण एक दिवसाचा नाही तर संपूर्ण वर्षाचा सण आहे. पण म्हणून याला वर्ष सण असं म्हणता येणार नाही, कारण वर्ष सण हा जावयाचा असतो आणि हा स्वामींच्या मुलामुलींचा सण आहे. आणि या निमित्ताने माहेरहून भेट मिळालेली आहे या ग्रंथाच्या रूपाने, स्वामी माधवनाथ वाङ्मय दर्शन एक खंड एक या ग्रंथाच्या रूपाने मिळालेली आहे. हा खंड पहिली भेट मिळालेली आहे, कारण हा खंड एक आहे. आता अखंड अशी भेटी मिळत राहतील वर्षभर, ही इच्छा आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वामींच्या चरणी सादर करतो. मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने आपण ही स्वामींची जन्मशताब्दी साजरी करू, स्वामींची पालखी खांद्यावर घेऊन करू, अक्षरशः हातात हात घालून नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी या मार्गावरती स्वामींना पुन्हा पुन्हा नमस्कार करून त्यांनी दिलेल्या स्फुरणातून हे जे बोलणं आलं ते त्यांच्या श्रीचरणी अर्पण करतो. हरिओम.
या ग्रंथनिर्मितीसाठी ज्या मंडळींचा मोलाचा हातभार लागला त्यांचं मंडळ सदैव ऋणी आहे. कल्पना मुद्रणालयाचे संचालक श्रीयुत आनंदराव लाटकर यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आज या ग्रंथाला लोभस स्वरूपात आपण सर्वांपुढे आणण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. मी पूजनीय स्वामी माधवानंदांना विनंती करतो की त्यांनी आनंदरावांचा सत्कार करावा. 368 पानांच्या या ग्रंथासाठीच्या निर्दोष अक्षर जुळणीचं काम सद्भक्त अनुराधा अनिल कुमार यांनी अत्यंत आपुलकीने केलं. मंडळातर्फे मी त्यांचे आभार मानतो. स्वामीजी, आपण या कार्यक्रमाला आलात आणि ग्रंथाचं प्रकाशन केल्याबद्दल मी मंडळातर्फे आपले आभार मानतो. सद्गुरूंचे आपल्यावर अनंत उपकार असतात. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वामी माधवनाथ गुरुप्रसारक मंडळाचे माजी विश्वस्त आणि सक्रिय कार्यकर्ते सद्भक्त श्रीयुत प्रल्हादजी शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी पूजनीय स्वामी माधवानंदांना हार अर्पण करावा. तसंच सद्भक्त सौभाग्यवती शालिनीताई शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी पूजनीय सौभाग्यवती आशाताई नगरकरांना मंडळातर्फे हार अर्पण करावा. स्वामी माधवनाथांचे खूप जुने अनुग्रहित कर्नल मोहनजी कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी पूजनीय स्वामी मकरंदनाथांना हार अर्पण करावा. तसंच सद्भक्त सौभाग्यवती पुष्पाताई कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी पूजनीय सौभाग्यवती मधुराताईंना हार अर्पण करावा. यानंतर आपण एक अभंग ऐकणार आहोत. आदरणीय प्राचार्य मुकुंदराव तापकीर अभंग म्हणतील.